सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। 35 ते 50 या आपल्या वयोगटाच्या युवा स्नेह कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत। या कार्यक्रमाची सुरुवात आपण प्रार्थनेने करूया। प्रार्थना सादर करतील सद्भक्त सौभाग्यवती अर्चना दाते।
सद्गुरुं सच्चिदानन्दम् केवलं करुणाकरम् ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। निर्मलं सदयं शान्तं प्रणताखिल मङ्गलम् ज्ञानैकरूपिणं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। आविर्भूतो हरि साक्षात् पावने गौतमी तटे रूपेण यस्य तं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। भावार्थदीपिका यस्य अनुभवामृत जीवनी तं बुद्धिभास्करं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। सुहृदं सर्वभूतानां मातरं पितरं प्रभुं प्रेमलं वत्सलं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। हे तात भवतैवोक्तम् शिशोर्माता स्वयं हिता चित्तवृत्ते समाधानम् बुद्धे स्थैर्यं सदास्तु मे चित्तवृत्ते समाधानम् बुद्धे स्थैर्यं सदास्तु मे।
श्रीराम। धन्य धन्य हा नरदेहो येथील अपूर्वता पाहो जो जो की जे परमार्थ लाहो तो पावे सिद्धिते। मोठ्या पुण्याईने आपल्याला नरदेहाची प्राप्ती झाली आहे। या नरदेहामध्येच आत्मदर्शन करून घेण्याची संधी आपल्याला आहे। आणि सर्वात महत्त्वाची आणि भाग्याची गोष्ट अशी की आपल्या सर्वांना सद्गुरूंची प्राप्ती झालेली आहे। परमार्थाचं खरं स्वरूप सद्गुरूंकडे आल्यावरच आपल्याला कळतं। सद्गुरु आपल्याला ज्ञानाचा उपदेश करतात, तत्त्वमसी, तू भगवंत स्वरूप आहेस, आनंद स्वरूप आहेस, सच्चिदानंद परमात्माच आहेस। सद्गुरूंकडून होणाऱ्या श्रवणातून या गोष्टी आपल्याला थिअरॉटिकली माहिती झाल्या आहेत, पण आपल्याला त्याचा अनुभव नाही। हा अनुभव येण्यासाठी काही तयारी करायला हवी, साधना करायला हवी। साधना करणं म्हणजे नेमकं काय? ध्यानाला बसणं, नाम घेणं म्हणजे साधना करणं का? हे करणं म्हणजे साधनेचा एक भाग म्हणता येईल। स्वामीजी आपल्याला नेहमी सांगतात की ध्यानात आपण जे मिळवतो त्याचं प्रतिबिंब आपल्या दैनंदिन कर्मांवर पडायला हवं। म्हणजेच ध्यानाचा, नामाचा अभ्यास आपल्या आचरणात आला पाहिजे। हा अभ्यास आचरणात आणणं म्हणजे काय? तर कर्म जी आपल्या जीवनाचा अपरिहार्य भाग आहेत ती निष्काम भावनेने करणं, कामना आणि संकल्प याखेरीज करणं। आपण सर्वजण अशा प्रकारे साधना करतच आहोत। ती अधिक दृढ होण्यासाठी पूजनीय स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली आपण प्रयत्न करत आहोत। याचाच एक भाग म्हणजे अशा युवास्नेह कार्यक्रमांसाठी एखादा विषय ठरवून त्यावर फोकस्ड असा अभ्यास करणं। आजच्या आपल्या या युवास्नेह कार्यक्रमाचा विषय आहे कर्मयोग, अभ्यास आणि आचरण। पूजनीय स्वामी मकरंदनाथांच्या गीता दर्शन या ग्रंथातला कर्मयोगावरचा तिसरा अध्याय आपण अभ्यासासाठी घेतला आहे। या वर्षातच एप्रिल महिन्यामध्ये 35 ते 50 या आपल्या वयोगटाचं जे शिबिर झालं त्यातही हाच विषय चिंतनासाठी घेतला होता। हा विषय खरं तर खूप व्यापक आणि आयुष्यभर अभ्यास करत राहावा असाच आहे। म्हणूनच शिबिरानंतर 2 महिन्यांनी होणाऱ्या आपल्या या कार्यक्रमात आपण तो कंटिन्यू केला आहे। अशा या युवा स्नेह कार्यक्रमांसाठी एखादा विषय ठरवून त्यावर अभ्यास करणं, दर महिन्याला वेगवेगळ्या मध्यवर्ती संकल्पांवर अभ्यास करणं, यामागचा हेतू हाच आहे की रोजचं ध्यान झाल्यावर आपला आणि परमार्थाचा संबंध त्या दिवसापुरता संपला असं न होता परमार्थ ही जीवनाची शैली बनायला हवी, तो आपल्या कर्मांमध्ये मुरायला हवा। श्री गोंदवलेकर महाराज त्यांच्या प्रवचनात एक छोटी गोष्ट सांगतात। एक तरुण गावाकडून शहरात नोकरी करायला येतो। त्याचे वडील त्याला गावाकडून पत्र पाठवायचे। त्याला आपल्या वडिलांविषयी अतिशय आदर, म्हणून तो ते पत्र वाचून देवघरात ठेवत असे। असंच एकदा वडिलांनी पत्रातून काही पैशांची मागणी केली। मुलाने ते पत्र वाचलं आणि देवघरात ठेवलं। पुढे काही दिवसांनी गावाकडून एक गृहस्थ शहरात आले। ते त्या मुलाला भेटले तेव्हा म्हणाले, अरे तू तुझ्या वडिलांचं तुझ्या वडिलांचं पत्र मिळालं नाही का? मुलगा म्हणाला, मिळालं। अरे मग पैसे का नाही पाठवलेस? त्यावर मुलगा म्हणाला, अहो तेवढं फक्त राहिलं। ही गोष्ट सांगून महाराज म्हणतात की आपण पण त्या मुलासारखेच आहोत। आपल्या सद्गुरूंविषयी पूज्यभाव, प्रेम, आदर सगळं असतं, पण ते जे काही सांगतात ते करायचं तेवढं राहून जातं। अभ्यास खूप करून सुद्धा एखादा विद्यार्थी जर तो परीक्षेत अप्लाय करू शकत नसेल तर तो जसा पुढच्या वर्गात जाऊ शकत नाही, तसंच जर आपण करत असलेला अभ्यास आपल्या आचरणात येत नसेल, आपल्या कर्मांमध्ये दिसत नसेल, तर ह्या परमार्थ मार्गावर आपण वाटचाल करूच शकणार नाही। असा हा विषय कर्मयोग, अभ्यास आणि आचरण। आपण एप्रिल महिन्याच्या शिबिरापासून ह्यावर चिंतन करत आहोत। शिबिरामध्ये या विषयावर कसा अभ्यास केला गेला, पूजनीय स्वामीजींनी या संदर्भात काय मार्गदर्शन केलं आणि एकूणच या शिबिरामध्ये काय झालं हे सर्व आपल्याला निश्चितच ऐकायला आवडेल आणि ते आपल्या अभ्यासाला पूरक असं ठरेल। सद्भक्त सौभाग्यवती तृप्ती पुरोहित हिनी या सगळ्याचा एक थोडक्यात आढावा घेतला आहे, तो आता ती आपल्यासमोर सादर करेल।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। 35 ते 50 या वयोगटातील युवा साधकांचं शिबिर 17, 18, 19 एप्रिल 2015 या कालावधीत झालं. सद्भक्त सुधीरदादा पाटकर आणि सुधीर रामदासी यांच्या उत्कृष्ट संयोजनाखाली पार पडलेल्या या शिबिराची मध्यवर्ती संकल्पना अभ्यास आणि आचरण ही होती. शिबिराच्या सुरुवातीला शिबिर संयोजकांनी संपूर्ण शिबिरात आत कनेक्टेड राहण्याचं आणि मोबाईल पूर्णपणे बंद ठेवण्याचं आवाहन केलं. आता शिबिरात झालेल्या काही परिसंवादांविषयी. पहिल्या दिवशी झालेल्या चिंतन आणि परिसंवाद कार्यक्रमात प्रथम अभ्यासाचं महत्व विशद करण्यात आलं. अभ्यास उत्तम असेल तर आचरण शक्य आहे. अभ्यासामुळे कोणत्याही गोष्टीमध्ये सफाई, सहजता येते. श्रवण, सद्ग्रंथांचं वाचन आणि सत्संगती ही अभ्यासाची तीन प्रमुख साधनं आहेत. ही साधनं आपण कशी हाताळतो यावर परिसंवादात चर्चा झाली. सद्गुरूंकडून श्रवण कशा पद्धतीनं करावं, सद्ग्रंथांचा अभ्यास कसा करावा, सद्गुरु सहवासात कशाप्रकारे राहावं, असे काही प्रश्न शिबिरार्थींसमोर ठेवण्यात आले. अभ्यासाच्या पुढची पायरी म्हणजे आचरण. यावर दुसऱ्या दिवशी झालेल्या परिसंवादात आपण केंद्रात दिलेल्या मध्यवर्ती संकल्पांचं आचरण आपल्या जीवनात कसं करतो, आचरण करत असताना काही अडचणी येतात का, या प्रश्नांच्या आधारे शिबिरार्थींनी आपल्या अनुभवांची देवाणघेवाण केली. आता शिबिरात राबवण्यात आलेल्या दोन अभिनव प्रयोगांबद्दल. त्यातला एक म्हणजे गीता दर्शन या ग्रंथाच्या आधारे गीतेच्या तिसऱ्या अध्यायाचा अभ्यास. शिबिरार्थींनी पहिल्या दिवशी दुपारी भोजनानंतर विश्रांतीच्या काळात आपापल्या खोलीत हा अभ्यास केला तर दुसऱ्या दिवशी विश्रांतीला थोडा फाटा देऊन सर्वांनी दुपारी 2:30 ते 3:30 या वेळात ध्यान मंदिरात आपापलं वाचन चिंतन केलं. त्यावेळी ध्यान मंदिराला जणू अभ्यासिकेचं रूप आलं होतं. या अभ्यासावर आधारित परिसंवादाचा कार्यक्रम तिसऱ्या दिवशी ठेवण्यात आला होता. नियत कर्म, कर्माचा खोडा आणि पाप प्रवृत्ती का निर्माण होते हे मुद्दे त्यात प्रामुख्याने चर्चिले गेले. शिबिरात केला गेलेला आणखी एक प्रयोग म्हणजे संत चरित्रांचा. नेहमी शिबिर संयोजक एखाद्या संतांचं चरित्र सांगतात. त्याऐवजी यावेळी शिबिरात सहभागी झालेल्या साधकांपैकी काहींनी साधारण 10 मिनिटांचं असं एकेका संतांचं चरित्र सर्वांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला. या सर्वांना आवडलेल्या कार्यक्रमात गुरुदेव रानडे, गोंदवलेकर महाराज, आद्यकवी मुकुंदराज, ताई दामले, श्रीधर स्वामी, रामकृष्णानंद आणि वेलसरे महाराज या थोर संतांची चरित्र थोडक्यात सांगितली गेली. अभ्यास आणि आचरण या संकल्पनेला धरून सांगण्यात आलेली ही चरित्र सर्वांनाच प्रेरणादायी वाटली. पूजनीय स्वामीजींनी घेतलेल्या अनुषंगिक साधनेबरोबरच सर्व साधकांना स्वामीजींसमवेत ध्यानाची थोडी दीर्घ म्हणजे 2 तासाची बैठक करण्याची संधी मिळाली. त्याचबरोबर पहिल्या दिवशी झालेल्या सद्गुरु सहवास आणि सुखसंवाद या कार्यक्रमांमधून स्वामीजींच्या मार्गदर्शनाचा लाभ आम्ही घेतला. त्यातला काही भाग आपल्या समोर ठेवते. स्वामीजींची प्रवचनं, त्यांची ग्रंथसंपदा आणि त्यांचा प्रत्यक्ष सहवास यातून आपलं प्रबोधन घडत असतं. यातून अधिकाधिक लाभ मिळवण्याच्या दृष्टीने साधकाने काय प्रयत्न करावेत अशा स्वरूपाचा प्रश्न स्वामीजींना विचारला गेला. या प्रश्नाचं उत्तर देताना स्वामीजींनी स्वामी माधवनाथांच्या कार्याचा एक प्रकारे आढावाच घेतला. ते म्हणाले, स्वामीजींच्या कार्याची सुरुवात स्वांत सुखाय निरूपणातून झाली. सांप्रदायिक कार्य सुरू झाल्यानंतर हळूहळू त्याला उपदेशात्मक असं स्वरूप प्राप्त झालं. मी हे केलेलं आहे आणि तुम्हीही हे करून पहा अशा प्रकारचा भाव निरूपणातून व्यक्त व्हायला लागला. त्यांची प्रवचनं ऐकणं हे साधकांसाठी मुख्य साधनच होऊन गेलं. त्याचबरोबर त्यांच्या दुकानात जाऊनही त्यांचा सहवास मिळेल. त्यांचं सारं जीवन हे एखाद्या उघड्या ग्रंथाप्रमाणे होतं. त्यामुळे आमचा परमार्थ त्यांच्याकडून श्रवण करणं आणि त्यांना पाहणं, त्यांचा आचार पाहणं अशा 2 गोष्टींनी युक्त होता. रोजच त्यांची प्रवचनं होत असल्यामुळे समजा मी 2 दिवस गेलो नाही तर कुठे बिघडलं, तिसऱ्या दिवशी गेल्यावर स्वामीजी तिथे आहेतच अशी बेसावत्ता यायची शक्यता राहते. त्याचप्रमाणे रोज त्यांच्याकडून श्रवण घडतंय मग सद्ग्रंथ कशाला वाचायचे असंही वाटू शकतं. त्यांचा सहवास म्हणजे जणू स्वर्ग सुखच. ते आत इतके रमलेले होते की बाहेरून देखील ते गोड वाटत असत. पण आपण नेमके बोधामुळे आकर्षित झालो की देहामुळे हे लक्षात न येऊन वारंवार देहाकडे आकर्षित होणं असं घडायला लागतं. त्यामुळे त्यांचं जे नेमकं सांगणं आहे त्याकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता राहते. त्यांची प्रवचनं, सद्ग्रंथ आणि त्यांचा सहवास या प्रत्येक गोष्टीचा अधिकाधिक लाभ आपल्या पारमार्थिक प्रगतीसाठी कसा करता येईल यावर आपण थोडं चिंतन करायला पाहिजे. मी त्यांची प्रवचनं ऐकायला जायचो तर ते ज्या श्लोकावर प्रवचन करायचे तो श्लोक, त्याच्यावरच्या ओव्या आणि मग दोन तीन ग्रंथ, जसं गीता रहस्य, विनोबांनी केलेलं भाष्य, बाबा महाराजांनी काय म्हटलंय ते असं वाचून जायचो. त्यामुळे ते नेमका कसा अभ्यास करतात, कसा विचार करतात ते कळलं. आपली पात्रता कमी नसते तर जी बौद्धिक गोष्ट आहे ती समजून घेण्यासाठी आपण काहीतरी तयारी करायला पाहिजे. आणि त्यांच्या सहवासासारखी जी आनंददायी गोष्ट आहे ती अतिशय कोमल तरल अंतकरणाने अनुभवावी. त्यांचं बोलणं, चालणं, पाहणं, त्यांचा मिश्किलपणा, तरी देखील एक मर्यादा धरून असणारा विनोद, या सगळ्या गोष्टी कोणत्या बोधाच्या पातळीतून होतात याच्याकडे जरा लक्ष द्यावं असं सांगून स्वामीजी म्हणाले, आताच्या काळाला आणि परिस्थितीला अनुरूप असं उत्तर तुम्ही तुमच्या मनाशी बसवून घ्यावं. त्याच दिवशी रात्री झालेल्या सुखसंवाद कार्यक्रमात स्वामीजींशी मनमोकळा संवाद साधताना एक साधिका त्यांना म्हणाली, स्वामीजी तुमचं बोलणं संपूच नाहीये, ऐकतच राहावं असं वाटतं. त्यावर स्वामीजी पटकन म्हणाले, तू स्वामी माधवनाथांचं बोलणं ऐकलं नाहीस म्हणून असं म्हणतेस. तू जे त्यांचं बोलणं ऐकलं असतं तर तुझ्या लक्षात आलं असतं. असं वाटायचं की त्यांचा प्रत्येक शब्द जणू अमृतात बुडवून बाहेर काढला आहे. कानाला अगदी गोड गोड वाटत असे आणि खूप विवेकाची गोष्ट बोलायचे. विवेक सोडून काहीच नाही. समर्थ म्हणतात तसं, ऐसे वरिष्ठ आत्मज्ञान दुसरे नाही या समान, सृष्टीमध्ये विवेकी सज्जन ते हे जाणती, तसे ते विवेकी होते. स्वामीजींचा त्यांच्या सद्गुरूंप्रती असलेला विनम्रतेचा भाव अगदी सहजपणे प्रगट झाला. वेळेच्या मर्यादामुळे थोडक्यात शिबिराची रूपरेषा आपल्यासमोर मांडली. पूजनीय स्वामीजींनी मोठ्या कृपाळूपणे आपल्यासाठी विविध उपक्रम सुरू केले आहेत. त्यांच्याच प्रेरणेने आपल्या वयोगटाचं एक साधना केंद्र एक महिन्याआड तिसऱ्या मंगळवारी माया अपार्टमेंट इथे होत असतं. या सर्व उपक्रमांमध्ये आपण हार्दिकतेने सहभागी होऊया आणि परमार्थ मार्गावर आपलं पाऊल पुढेच पडावं यासाठी स्वामीजींकडे आशीर्वाद मागूया. हरिओम.
सद्भक्त तृप्तीच्या या शिबिर वृत्तांतामुळे जे साधक शिबिरात सहभागी होऊ शकले नाहीत त्यांना शिबिरात काय झालं याची कल्पना आली आणि जे साधक सहभागी झाले होते त्यांची थोडक्यात उजळणी झाली. आता यानंतर आपण एक परिसंवादाचा कार्यक्रम करणार आहोत. कर्मयोग, अभ्यास आणि आचरण असा आपल्या अभ्यासाचा विषय आहे. कर्मयोग हा शब्द आपल्याला अगदी परिचयाचा आहे. कर्मयोग म्हणजे कर्माच्या अंगाने भगवत प्राप्ती होणं. ही कर्मयोगाची व्याख्या अगदी सोपी छोटी वाटली तरी त्याचा अभ्यास ही काही तितकी सोपी गोष्ट नाही. आपल्या ह्या अभ्यासात थोडा सुसूत्रपणा येण्यासाठी, तो सिस्टमॅटिक होण्यासाठी आपण तीन मुद्द्यांच्या आधारे हा अभ्यास करत आहोत. ते तीन मुद्दे असे आहेत, कर्माचा खोडा, यज्ञ भावनेनी कर्माचरण आणि स्वधर्मरूपी कर्मातून आत्मकल्याण. या तीन मुद्द्यांच्या आधारेच आजचा आपला हा परिसंवादाचा कार्यक्रम होणार आहे. कर्म हा जीवनाचा अपरिहार्य भाग आहे. कर्माचा त्याग कुणालाही शक्य नाही. कर्म केल्याखेरीज मनुष्य क्षणभरही जिवंत राहू शकत नाही. पण सर्वसाधारणपणे कर्म करण्याचा हेतू आपल्या देह मन बुद्धीला सुख मिळावं हाच असतो. ज्या कर्मापासून हे साध्य होत नाही ती कर्म टाळावीशी वाटतात, पण ती टाळली तरी सुख आनंद प्राप्त होतच नाही. खरं तर कोणतंच कर्म चांगलं किंवा वाईट नसतं. त्या कर्मामागचा हेतू त्याला चांगलं किंवा वाईट ठरवतात. पण आपण आपल्या बुद्धीने कर्म केल्यामुळे अर्जुनासारखाच कर्माविषयी बराच गोंधळ आपल्या मनामध्ये असतो. यालाच कर्माचा खोडा असं म्हणता येईल. या कर्ममार्गात येणाऱ्या अडचणींवर सद्भक्त श्रीयुत रवींद्र जोशी आता आपलं चिंतन प्रकट करतील. ते आर्किटेक्ट आहेत आणि त्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. श्रीमद भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायाचे आरंभीचे श्लोक अर्जुनाची संभ्रमित झालेली अवस्था सांगतायत. अर्जुन भगवंतांना विचारतायत, हे दयाघना कृष्णा, मला आपण आधी ज्ञानमार्ग सांगितला आणि त्या पाठोपाठ ज्या योगे बुद्धी स्थिर होते असा बुद्धियोग देखील सांगितला. त्यानुसार कर्मापेक्षा स्थिरबुद्धी तुम्हाला श्रेष्ठ वाटत असेल तर मी कर्म करण्यापेक्षा स्थिरबुद्धी होऊन राहतो. हे युद्धाचं घोर कर्म मला नको. ज्या योगे माझं कल्याण होईल अशी एकच गोष्ट निश्चितपणे आपण मला सांगावी. हा आप्त स्वकीय गुरुजनांविरुद्धचा समरप्रसंग अगदी अपवादात्मक आणि विलक्षणच म्हणायला लागेल. अशी टोकाची स्थिती आपल्या वाटाला क्वचित कधी आली असेल किंवा नसेलही, पण आपल्यासाठी तर रोजच्या जीवनातील छोट्या मोठ्या अडचणी सुद्धा समरप्रसंग होऊन उभ्या ठाकतात. अशा वेळी हा संसार, कर्तव्य, कर्म सारं काही सोडून निघून जावं, विरक्त व्हावं आणि मुक्ती मिळावी अशी मनस्थिती आपली होते. म्हणूनच अर्जुनाचा प्रश्न फक्त त्याचा नसून आपला प्रत्येकाचा प्रश्न वाटू लागतो. अध्यायाच्या तिसऱ्या श्लोकात अर्जुनाच्या प्रश्नाचं उत्तर देताना भगवंत सांगतायत की फार पुरातन काळापासून दोन प्रकारच्या निष्ठा दिसून येतात. सांख्य हा तीव्र गतीने आत्मबोधापर्यंत जाणाऱ्या अधिकारी साधकांचा ज्ञानमार्ग, तर तुलनात्मकरित्या संथगतीने निष्काम कर्मयोग आचरी भक्तीप्रेमासह ब्रह्मपदी लीन होणाऱ्यांचा कर्ममार्ग. दोन्ही निष्ठांचा उद्देश अंतिमत आत्मज्ञान संपादन करणे हाच आहे. सद्गुरूंचा तत्त्वमसी असा उपदेश अंतःकरणात ठरण्यासाठी वर्षानुवर्ष साधना करावी लागते. साधनेने चित्तवृत्ती निर्मळ, बुद्धी शुद्ध होताना अंतरंगात भक्तीप्रेमाचा उदय होतो आणि यथाकाल आत्मस्वरूपी स्थिर होणं घडतं. एखाद्या गायक पंडिताला गायन सिद्ध करण्यापूर्वी पुष्कळ काळ गानसाधना करावी लागते. या अभ्यासानेच स्वर, लय, ताल हे शुद्ध, सूक्ष्म आणि नादमय बनत जातात. ध्येयाप्रत जाण्यासाठी साधनेचा क्षण क्षण, अनुभूतीचा कणन कण साठवत क्रमशः मार्ग क्रमावा लागतो. अर्जुन हा ज्ञानमार्गाचा नसून तर कर्ममार्गाचा अधिकारी आहे हे ओळखून भगवंत त्याला हे सारं विस्ताराने सांगत आहेत आणि कर्म करण्यातील अडचणी सुद्धा समजावून देत आहेत. कर्ममार्गात कर्म हे मुख्य साधन असून ते जर अबोधाने वापरलं, म्हणजेच मी देह आहे या भावनेतून कर्म केलं, तर अहंकर्तृत्वाचा आणि फलभोक्तृत्वाचा लेप चढतो. त्यातून अहंकार, अधिकार भावना वाढीस लागते. ही कर्मे जीवाला बंधनकारकच ठरतात. साधनेतील अडथळा कर्माचा खोडा बनतात. मग याला उपाय म्हणून कर्माचा त्याग करून तोही कर्म सुरू करण्यापूर्वीच मी करतो असं जर कुणी म्हणेल तर ह्या आरंभीच्या त्यागाने कोणतंच साध्य गवसणार नाही. माऊली सांगतात, सांगई पैल तिरा जावे, ऐसे व्यसन का जेथ पावे, तेथ नावई ते त्यजावे के विघडे. पैल तीरावर तर पोचायचं आहे, तरी देखील नावेची गरज नाही म्हणावं तर मग पलीकडे पोचणं कधीतरी शक्य आहे का? हातात घेतलेली कामं सुद्धा जर कंटाळून, घाबरून अर्ध्यावर सोडली आणि सोयीस्कर पडतं म्हणून परमार्थाला लागणं, यानंही कोणतीही प्राप्ती होणार नाही. खर तर कर्म केल्यानंच चित्तशुद्धी, स्थिरबुद्धी यथावकाश होत जाते. जोपर्यंत प्रकृतीचा म्हणजे देह मन बुद्धीचा आश्रय आहे तोपर्यंत मी कर्माचा त्याग करेन असं ठरवणं निरर्थक आहे. हातून जे कर्म घडत असतं ते स्वभावतः सत्व, रज, तम यांच्या अधीन होऊन घडत असतं. प्रकृती, देह, इंद्रियादींचे नियमन जरी जमवलं तरी मनाला आवरणं महाकठीण. वरकरणी जरी कर्माचा त्याग घडला तरी मनात कर्मबुद्धी शेष राहतेच. अशा वेळी बाह्यता संयमित वागणं हा फक्त देखावाच ठरतो, नाट्यच उरतं. याला मिथ्याचार असं देखील म्हटलं जातं. अबोधानं चुकीच्या हेतूनी कर्म घडलं मग ते भले चांगलं कर्म का असेना ते सुद्धा बंधनकारक ठरतं. एखाद्या मंदिरासाठी देणगी दिली पण देणगीदारांच्या यादीत आपलं नाव वरती नीट ठळक दिसेल ना अशी जर मनात कुठं रुखरुक लागत असेल तर हे दान सुद्धा त्या जीवाला कर्मबंधनच ठरतं. कोणत्याही अबोधाने केलेल्या कर्माने किंवा कर्माच्या त्यागाने आत्मबोधाच्या वाटेवर एकही पाऊल पुढे पडूच शकत नाही. हा कर्माचा खोडा पार पाडावा तरी कसा? याचा मार्ग पूजनीय स्वामी स्वरूपानंद अभंग ज्ञानेश्वरीतील एका श्लोकात सांगतात, सांडोनी स्वकर्म कर्मातीत व्हावे हेतो ना संभवे संसारी या, मग शास्त्र बाह्य करावे का कर्म सोडावा का धर्म सांगे आता, म्हणून या पार्था प्रसंगानुसार कर्म जे साचार प्राप्त होय, एतुवा विहित आचरावे येथ परिफलाशेत गुंतू नये। पूजनीय स्वामीजींच्या स्वधर्म यज्ञ दर्शन ग्रंथातही कर्माचा खोडा आणि त्यावरील उपाय सोप्या शब्दात तपशीलाने समजावून दिलेले आहेत। कर्मेंद्रियांनी कर्मे करताना चित्ताला केवळ फळाचा ध्यास लागून राहिला तर देहबुद्धी वाढत जाते, मग नीती अनिती सत्सद्विवेकही टिकून राहत नाही, म्हणून फलाशारहित होऊन कर्म केली जावी असं प्रतिपादन भगवंत करतायत। कर्तृत्व भावनेच्या आवेगात जराही सापडू नये हे पथ्यही पाळायला सांगतात। माझ्या परिचयाचे एक उद्योजक आहेत, मोठ्या कष्टाने बुद्धीने जिद्दीने त्यांनी उद्योग समूह उभा केला, यश मिळवलं, पण हे सारं कर्तृत्व त्यांचं फक्त एकट्याचंच आहे अशा आवेशात ते सतत वावरत असतात। त्यांच्या या मीपणामुळं त्यांचे अगदी जवळचे कुटुंबीय नातलग मित्र हे सुद्धा त्यांच्यावर नाराज असतात। अहंकर्तृत्वाचा विकार त्या व्यक्तीला कुटुंबापासून समाजापासून दूर नेतो आणि म्हणून यशाची कमान गाठत असताना खूप तारतम्याने वागायला लागतं। अहंकार आणि अधिकार भावनेला नियंत्रित करावं लागतं। रोजच्या जीवनात अनेक घटना विचार शब्द आपल्या मनावर आघात करत असतात, अशावेळी मनाचे इंद्रियांवर विशेषतः मनाच्या विकारांवर नियंत्रण असावं लागतं। त्याप्रसंगी आपल्याला स्थिर आणि अलिप्त राहता येणं जमवावं लागतं। एक छोटासा प्रसंग इथं सांगतो, एका डॉक्टर मित्रांकडे मी जात असे, त्यांच्याकडे येणाऱ्या पेशंटचा ओघ आणि त्या पेशंटची अवस्था पाहून मी खूप अस्वस्थ होत असे। न राहून एकदा मी त्यांना विचारलं की या सगळ्या परिस्थितीत तुम्ही शांत आणि अलिप्त कसं राहता, तेव्हा त्यांनी सांगितलं की हे ध्यानानं जमतं। प्रत्येक पेशंटच्या चेकअप नंतर मी एक दीर्घ श्वास घेतो, त्याने जणू मागील विचारांची शृंखला तुटते, एक अवकाश मिळतो ज्याने मनाला विश्राम आणि ऊर्जा मिळते। हे सगळं पाहून आणि ऐकून वाटलं की आपण तर सद्गुरूंचे अनुग्रहित आहोत, त्यांनी दिलेले सोहमचे अनुसंधान आपणासही अशा प्रकारे जमू शकेल, यातून सहजच सद्गुरूंचे स्मरण घडेल आणि मनोव्यापारांचंही नियमन होईल। आपली कर्मेंद्रिय कर्मात असताना ती उगीच कर्म न करण्याची सवलत तर घेत नाही ना, किंवा भारंभार कामाचा घाट तर घालत नाही ना। या अनुषंगाने स्वतःकडे पाहताना मला असं वाटलं की मी देखील केंद्रातील सेवेचं निमित्त सांगून माझ्या नित्य जबाबदाऱ्या टाळत तर नाहीये ना, किंवा अतिकामाच्या व्यापानं ध्यान गुरुश्रवण ग्रंथ वाचनाला सुट्टी तर देत नाहीये ना। कोणतेही काम मी सद्गुरूंची समाजाची सेवा या भावनेनं करत असेल, सद्गुरू सर्वसाक्षी या श्रद्धेनं करत असेल, तर ते अधिक उत्तम अचूक सकारात्मक आणि प्रेमपूर्वक घडतं। असंच कर्म आपण समर्पित करू शकतो। कर्म जाणीवपूर्वक आणि बोधासहित होण्यासाठी भगवंत सांगतायत, नियतम कुरु कर्मत्व कर्म ज्यायो ही अकर्मणः। सूर्य उगवल्यावर जसे अनेक रस्ते दिसू लागतात, म्हणून ते आपण सर्व रस्त्यांनी एकदम चालायला सुरुवात करू शकत नाही। आपण आपल्यासाठीचा नियत मार्ग प्राप्त जबाबदाऱ्यांसह अधिकार आणि मर्यादांची जाणीव ठेवून सेवाभाव पूजाभाव ठेवून मार्गक्रमण करावं असं भगवंतांना सुचवायचं आहे। सद्गुरूंवरील श्रद्धेसहित कर्म मार्गाचा निरंतर अभ्यास आचरण आमच्याकडून घडावं आणि स्वामीजींच्या कृपाशीर्वादाने आमच्याही जीवनातील कर्माचा खोडा पार पडावा ही त्यांच्या चरणी प्रार्थना करूया। हरिओम तत्सत।
आत्ताच्या या चिंतनामध्ये कर्ममार्गात काय अडचणी येऊ शकतात हे आपण ऐकलं। आता या कर्माच्या खोड्यावर मात कशी करायची, तर यज्ञ भावनेनी कर्माचं आचरण करून, हाच आपल्या अभ्यासाचा दुसरा मुद्दा, यज्ञ भावनेनी कर्माचरण। आपल्या वाट्याला आलेली कर्म फलाशा काढून टाकून करणं, अत्यंत स्थिर अलिप्त राहून करणं म्हणजेच यज्ञ भावनेनी कर्म करणं। याविषयी आपलं चिंतन आता सद्भक्त सौभाग्यवती माधवी गोडबोले प्रकट करेल। ती संस्कृत विषय घेऊन एम ए झाली आहे, डेक्कन कॉलेजमध्ये लेक्चरर आहे आणि सध्या PhD पण करत आहे।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। आताच आपण कर्माचा खोडा याबद्दल सविस्तर निरूपण ऐकलं आणि तो टाळून भगवंतांनी आपल्याला नियतं कुरु कर्मत्वम, आपल्या वाट्याला आलेली जी नियत कर्म आहेत ती कर असं सांगितलं। स्वधर्म कर्म कर इतकंच सांगून भगवंत थांबले नाही, तर ती कशी करायची याची युक्तीही भगवंतांनी याच अध्यायामध्ये आपल्याला सांगितली। आणि त्यांनी सांगितलेल्या या युक्तीने जर नियत कर्म केली तर सद्गुरूंच्या कृपेने आपण आत्मबोधापर्यंत निश्चित पोचू शकतो असंही भगवंतांनी सांगितलं। ही युक्ती म्हणजेच यज्ञ भावनेनी कर्म करणं। कर्माच्या खोड्यावरचा उपाय म्हणूनच भगवंतांनी ही युक्ती आपल्याला सांगितली। कर्म केल्याशिवाय तर आपण राहू शकत नाही आणि कर्म योग्य पद्धतीने झाली तरच कर्मबंधातून सुटका आहे, नाहीतर आपण अधिकच त्याच्यामध्ये अडकत जाऊ। मग कर्मापासून जर सुटका नाहीच आहे तर त्याच्यातूनच म्हणजे कर्माच्याच मार्गाने कर्मबंधातून सुटका करून साधकाला कशी घेता येईल याच्यासाठी म्हणून भगवंतांनी यज्ञभावनेने कर्माचरणाचा मार्ग सांगितला। मुळात स्वधर्म कर्मालाच भगवद्गीतेने यज्ञ असं म्हटलं आणि स्वामीजी सांगतात यज्ञ याचा अर्थ सेवा, समर्पण आणि स्वार्थत्याग। आपल्या वाट्याला आलेली जी काही कामं असतील, मग ती घरातली असू दे, केंद्रातली असू दे, ऑफिसमधली असू दे किंवा अजून कुठली असू दे, ती सर्व कर्म करत असताना सेवा, समर्पण आणि स्वार्थत्याग ही त्रिसूत्री लक्षात घेऊन कर्म करणं म्हणजेच यज्ञभावनेनी कर्म करणं। स्वधर्म कर्म अथवा नियत कर्म ही वैयक्तिक पातळीवरची संकल्पना आहे असं वाटलं तरी विश्वाच्या पातळीवरती सृष्टीमध्ये जे यज्ञचक्र भगवंतांनी सुरू केलं आहे त्याची कल्पना त्यांनी अन्नात भवंती भूतानी या श्लोकामध्ये मांडली। अक्षर परमात्म्यापासून मूळ माया किंवा मूळ प्रकृती, त्यापासून त्रिगुण पंचमहाभूत, त्याच्यापासून सृष्टीतील व्यापक कर्म म्हणजेच यज्ञ, यज्ञाचा परिणाम म्हणून पर्जन्य, त्याद्वारे अन्न म्हणजे वनस्पती, त्याद्वारे भूतमात्र म्हणून भूतमात्र पुन्हा यज्ञाद्वारे परमतत्वापर्यंत जाऊन पोचू शकतात। असं संपूर्ण विश्वाच्या पातळीवरती कसं यज्ञचक्र प्रवर्तित झालेलं आहे हे सांगितलं। परमात्म्याने यज्ञाद्वारेच सर्व सृष्टी निर्माण केली आणि पुढे असंही सांगितलं की सेवा, समर्पण आणि स्वार्थत्याग या त्रिसूत्रीद्वाराच म्हणजेच यज्ञाद्वारा अन्य भूतमात्रांची सेवा करून मनुष्य पुन्हा परमतत्वाशी एकरूप होऊ शकतो। म्हणूनही यज्ञभावनेने कर्माचरण हा विषय आपल्यासाठी महत्वाचा ठरतो। अजून एक महत्वाचं कारण की ज्यासाठी या त्रिसूत्रीचा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे ते म्हणजे कोणत्या भावनेने कर्म करतो त्यानुसार त्या कर्त्याची गती ठरत असते। असं म्हणतात की दुसऱ्याचं चांगलं होण्यासाठी जर खोटं बोललं तर पाप लागत नाही। स्वामीजींकडून आपण गायीची आणि खाटकाची गोष्ट नेहमी ऐकतो। एखादा खाटीत जर का गायीला धावायला मारत असेल आणि त्याच्या तावडीतून गायीला वाचवण्यासाठी जर एखादा खोटं बोलेल तर त्याला त्याचं पाप लागत नाही। म्हणून कोणती भावना धरून आपण कर्म करावीत म्हणजे कर्मबंध चुकेल हे सांगताना ही त्रिसूत्री स्वामीजींनी आपल्याला सांगितली। त्यामुळे अतिशय महत्वाच्या अशा या सेवा, समर्पण आणि स्वार्थत्याग या त्रिसूत्रीवर थोडासा विचार करूया। स्वार्थैक बुद्धी आपल्यामध्ये कशी असते? दोन मित्र असतात। एक मित्र दुसऱ्याला सांगतो अरे मला एका चांगल्या कंपनीत जॉब ऑफर मिळाली आहे, पॅकेज पण चांगलं आहे, पण तो जॉब क्लिक होत नाहीये। यावर दुसरा मित्र म्हणतो मग आता तू काय करणार? त्यावर पहिला म्हणतो की मी तो बहुतेक रिजेक्ट करीन। तर दुसरा म्हणतो तसंच कर, फक्त मला त्याचे डिटेल्स फॉरवर्ड करशील का? असं दिसतं की एखादी गोष्ट करायची असेल तर ती केल्यामुळे मला काय मिळेल याचा विचार आपण पहिला करतो. हा विचार जेव्हा बाजूला होऊन नियत कर्म केली जातील त्यावेळी ती चित्तशुद्धीकडे आपल्याला घेऊन जातील. कर्माला नेहमीच दोन प्रकारची फळे असतात, एक बाह्यफळ आणि दुसरं आंतरिक. बाह्यफळ हे त्या कर्माला लागलेलंच आहे, महिनाभर काम केला की पगार मिळणारच आहे. पण भगवंत सांगतात की त्या बाह्य फळाकडे थोडस दुर्लक्ष करून अंतरफळाकडे दृष्टी ठेव. अंतरफळ म्हणजेच आनंद, समाधान आणि शांती. त्यामुळे मी नीट केलेलं काम मला प्रमोशन कडे नेईल एवढाच विचार न करता त्या कर्मफळाचा त्याग करून केलेलं काम आपल्याला कितीतरी आनंद आणि समाधान देऊन जातं हे आपल्या नेहमीच्याच अनुभवाचं आहे. घरातलं काम करताना आम्हाला गृहिणींना बऱ्याचदा वाटू शकतं की काय तेच तेच काम रोज करायचं, रोज उठा, तोच स्वयंपाक, रोजचं घर आवरणं. पण तेच जर आपण स्वामीजींसाठी स्वयंपाक करतोय किंवा घरातल्या लहान बालकाच्या रूपाने भगवंतच माझ्याकडून सेवा करून घ्यायला आला आहे असा विचार करून केलं तर कितीतरी समाधान आणि आनंद देऊन जातं. आपण ज्यावेळी कुटुंबात समाजात राहत असतो, वावरत असतो, त्यावेळी अनेकांनी केलेल्या सेवेमुळेच आपलं जीवन सुसह्य होत असतं. आपल्या घरात येणारी मुलकरण असो किंवा शेतात राबणारा शेतकरी असो, त्यांच्या सेवेमुळेच आपलं जीवन सुकर होत असतं. त्यामुळे आपणही आपली विहित कर्म याच सेवावृत्तीने करणं आवश्यक आहे. समर्पणाबद्दल विचार करायचा झाला तर सगळ्यात आधी डोळ्यासमोर उभ्या राहतात त्या सरलाताई आणि मधुराताई. स्वामीजींच्या कार्याला, दिनक्रमाला त्यांनी पूर्णपणे समर्पित करून घेतलं. मी आणि माझं सोडून स्वामीजी, तुम्ही आणि तुमचे हीच भावना ठेवून त्यांनी कर्म केली आणि अजूनही करत आहेत. केवळ अशा भावनेने कर्मच केली नाही तर त्याचं कर्म देखील त्यांनी स्वामीजींच्या चरणांशी अर्पण केलं. आपण आपल्याला यामधून काय आचरणात आणता येईल असा विचार केला तर ती समर्पण भावना डोळ्यासमोर ठेवून आपण आपली कर्मे केली पाहिजेत. कोणतेही काम करत असताना मी यंत्र, तू यंत्री अशी भावना मनात पक्की ठेवून ते कर्म केलं तर ते भगवंतालाच अर्पण होईल. ही त्रिसूत्री आपल्या खऱ्या अर्थाने आपल्याला आचरणात आणायची असेल तर सद्गुरूंनी सांगितलेली साधना, त्यातली नियमितता आवश्यक आहे. तशी साधनेची नियमितता सांभाळून सेवा, समर्पण आणि स्वार्थत्याग ही त्रिसूत्री आपल्या अंगी मुरावी यासाठी स्वामीजींकडेच आशीर्वाद मागूया. हरि ओम.
यज्ञ भावनेनी कर्माचरण केल्याने आत्मकल्याण साधू शकते हाच आपल्या परिसंवादाचा तिसरा विषय आहे, स्वधर्मरूपी कर्मातून आत्मकल्याण. आपल्या वाट्याला आलेली कर्म जर आपण ईश्वराची पूजा म्हणून करू तर सुखदुःखाच्या चक्रात न अडकता परमात्म्याशी जोडले जाऊ. या शेवटच्या मुद्द्यावर चिंतन प्रकट करणार आहेत सद्भक्त श्रीयुत नारायण वहाडणे. ते फोर्स मोटर्स लिमिटेड या कंपनीमध्ये मॅनेजर आहेत.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. कर्मयोग, अभ्यास आणि आचरण असा विषय आपण स्वामींच्या गीता दर्शन आणि स्वधर्म यज्ञ दर्शन या दोन ग्रंथांच्या आधारे बघतो आहोत. खर तर विषय इतका गहन आणि माझ्यासारख्या जड प्रकृतीच्या व्यक्तीला बोलण्यासारखं मला वाटलं नाही, कारण इतकं सुंदर विषय आणि सर्वांग सुंदर चिंतन ऐकताना मी विसरून गेलो की काय बोलायचं. मला सहज आठवलं स्वामी माधवनाथ माधवीला म्हणाले होते की माधवी तुझ्या स्पेलिंगमध्ये आय काढून टाकलं ना की जे उरेल ते मी. आणि खरोखर आपल्या जीवनातला आय जर गेला, मी जर गेला, अहंकर्तृत्व जर गेलं तर कर्मयोग आपण जी क्रिया करू की कर्मयोगामध्ये प्रवर्तित होईल असं वाटलं, कारण आपण अध्यात्म चेतस परमात्माच मी म्हणजे देहबुद्धी नसलेला क्रियारहित जी कर्म घडतायत ती घडतायत आहे असा भाव निर्माण होईल. आणि हे कर्मयोगाचं मर्म भगवंतांनी खरं तर या तिसऱ्या अध्यायात सांगितलं. कर्मयोगावरती विवेचन करणं खूप अभ्यासपूर्ण बोलणं माझ्यासारख्याला खरंच अवघड आहे, कारण कर्माचरण भगवंतांनी सांगितलं की यज्ञ भावनेने करायचं. कर्माचा खोडा जो आता रवीने सांगितला तसा आपल्याला नेहमी अनुभवाला येतो, आणि कर्मातून खरं तर मोकळं व्हायचं, कर्म करण्याचा जो भाव आहे ज्या भावाने कर्म करून प्रकृतीपासून अलग व्हायचं मोकळं व्हायचं, त्याऐवजी असं होतं की मी कर्म करतो माझ्यामुळे घडतं हा भाव काही केला जात नाही. आणि आपण कर्मयोगाचं कितीही चिंतन केलं तरी असं वाटतं की कर्मापासून मुक्त होण्यापेक्षा कर्मभावापासून मुक्त होण्यापेक्षा आपण कर्मबंधनात अडकतो की काय. स्वामीजींनी गीता दर्शनमध्ये अतिशय सुंदर विवेचन याबाबत केलं. ते म्हणाले की कर्मयोगाचं मर्म काय आहे माहिती आहे का? कशाचा त्याग करायचा आणि काय आत्मसात करायचं. त्याग करायचा काय म्हणाले, सलाशेचा, ममत्वाचा, देहबुद्धीचा, स्वार्थबुद्धीचा आणि अहंकर्तृत्वाचा त्याग करायचा. आणि काय आत्मसात करायचं म्हणाले, अध्यात्म चेतस होऊन कर्म करायचे, आत्मबुद्धीपूर्वक कर्म करायचे, यज्ञ भावनेनी कर्म करायचे, समर्पण भावाने कर्म करायचे, निष्काम भावाने कर्म करायचे. आणि एक मुद्दा अतिशय उंचीवरचा सांगितला, जसा आता माधवीच्या चिंतनामध्ये जो आला की भगवंतांनी प्रवर्तित केलेल्या कर्मचक्रामधील आपण एक घटक आहोत असं अहंकार शून्य होऊन कर्म करायचे. म्हणजे तिने आता जे मांडलं ना की अक्षर ब्रह्मापासून यज्ञ भावना निर्माण होऊन यज्ञ निर्मितीतून मनुष्य निर्मिती झाली, तर स्वामीजींनी त्या ग्रंथामध्ये असं सांगितलं अतिशय ठळकपणे ते वाक्य मला तर स्पष्टपणे आता पण आठवतं की त्यांनी लिहिलं की जसं मनुष्य मात्राची निर्मिती यज्ञ भावनेने निर्माण झाली परमात्म्यापासून, तसं मनुष्य मात्राने देखील यज्ञद्वारा आणि साधना करून परमात्म्यापर्यंत पोचायचं, एकरूप व्हायचं. स्वधर्मरूपी कर्मातून आत्मकल्याण, आत्मकल्याण हे आपलं ध्येय आहे. आत्मकल्याण करून घेणं मानवी जीवनाचं चरमलक्ष्य आहे. कर्मामुळे स्वामीजी म्हणतात की साक्षात मोक्ष नाही, आत्मज्ञान नाही, कर्मामुळे चित्तशुद्धी होते. आणि चित्तशुद्धीद्वारा शुद्ध झालेल्या चित्तामध्ये आत्मज्ञान प्रकाशित होतं जे स्वतः सिद्ध आहे. आत्मज्ञान नाही आहे आपण असं नाही होते की कुठली कर्म केल्यामुळे आत्मज्ञान प्राप्त होणार आहे, आपल्या कर्मांद्वारा चित्तशुद्धी घडणार आहे. आणि त्या चित्तशुद्धीद्वारा आपल्या अंतःकरणामध्ये आपल्या बुद्धीमध्ये त्या आत्म्याचा प्रकाश पडणार आहे. सहज आठवलं की अभ्यास आणि आचरण हा विषय आहे. आपण सगळे अभ्यास करणारे आहोत आणि त्या बर हुकूम आचरण करण्याचा प्रयत्न करणारे आहोत स्वामीजींच्या कृपेमुळे. आज सकाळी स्वामीजींनी साधनेतील काही खुणा सांगितल्या. आपण सोहम भाव, सोहम चिंतन, सोहम भजन यावरती स्वतःचं चिंतन देखील केलेलं असतं, पण एक विशेष प्रकाश सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली साधकांच्या अंतकरणात प्रवेशित होतो. त्याचं उदाहरण अभ्यास म्हणजे काय हे जेव्हा आपण त्या एक तासात केलं त्यावेळी शेवटी स्वामीजी म्हणाले की या शांतीच्या अधिष्ठानावर आपल्याला बोलायचं आहे, आपल्याला चालायचं आहे, आपल्याला ऐकायचं आहे, आपल्याला व्यवहार करायचा आहे. कर्मयोग चित्तशुद्धी घडवतो तो अशा माध्यमातून, असं आपल्याला स्वामीजींनी शिकवलं सांगितलं. आणि ते म्हणाले की तुम्ही सगळे समजून घेता आणि त्या बरोखूम आचरण करता. आचरण करणं आपल्यासाठी क्रमप्राप्त आहे आणि ते पण अध्यात्मचेतस आत्मा मी परमात्मा मी हा भाव हा विवेक आपल्या जीवनात अगदी प्रस्फुटित करीत ध्यान करीत करायचं आहे. अर्जुनाने जेव्हा भगवंतांना म्हणाल की अर्जुन की कर्मयोग जर एवढा सोपा आहे, सरळ आहे, भगवंतांनी जेव्हा ते विवेचन केलं असेल तेव्हा अर्जुनाला वाटलं की सोपं आहे, मग म्हणाला की असं असून देखील पापाला प्रवृत्त का होतो मनुष्य. आणि मग भगवंत म्हणाले की काम यश सोदयशो रजोगुण समुद्भवा, रजोगुणातून निर्माण झालेल्या कामक्रोधांमुळे हे होतं आणि त्यासाठी तो इंद्रियांचं नियमन करायला शिक. आत्मसंयमन योग हा जो भगवंतांनी नंतर सांगितला त्या अध्याय शेवटी कर्मयोगाच्या स्वामीजींनी शेवटी असं दिलं की इंद्रियांचं संयमन कसं करायचं, आत्मसंयमन योग खरं भगवंतांना त्यावेळी सांगायचा होता पण तो 6व्या अध्यायामध्ये सांगितला. आणि आत्मसंयमन योग किंवा इंद्रिय नियमन जो ध्यानाचा अभ्यास आपण करतो की बाह्य विषयांचा त्याग करून इंद्रिय आवरून मनाकडे साक्षीत्वाने बघण्याचा अभ्यास ध्यानामध्ये करतो आणि तेच जे काही देह मी आहे असं आपल्याला क्षण दोन क्षण केव्हा तरी वाटतं ते तो प्रत्यय ती अनुभूती आपल्या व्यवहारामध्ये कर्मामध्ये आपल्याला अनुभवायची असते. मुख्य विषय इंद्रिय नियमन असा आहे. आपल्या जीवनाचं अनेक कर्म आहेत पण जी कर्म नियत आहेत जी आचरणीय आहेत ती स्वधर्म कर्म आहे आणि ही स्वधर्म कर्म आपल्याला सहजच आहेत जे आपल्या अवतीभोवती असतात. जसं की आपण स्वामीजींनी असं सांगितलं की आई वडिलांच्या पोटी ज्या आपण जन्माला आलो त्यांची सेवा करण्याचा हा स्वधर्म कोणी सांगायला नको, सहज आहे. किंवा आपलं कुटुंब आहे, प्रपंच आपण करतो, कुटुंबियांची सेवा म्हणजे त्यांच्यासाठी आधारभूत होऊन राहणं हे देखील आपली आपलं स्वधर्म आहे. आणि या स्वधर्माचं आचरण हे स्वधर्म कर्म. जसं समर्थ म्हणाले की सकळ धर्मांमध्ये धर्म स्वरूपी राहणे हा स्वधर्म, स्वरूपाच्या अनुसंधानात राहून कर्म करणं म्हणून स्वधर्म कर्म आणि त्यातून आत्मकल्याण. खरं तर आपलं प्राप्तव्य आत्मकल्याण किंवा मी आत्मा आहे हे जाणून घेणं आहे आणि त्यासाठी सद्गुरूंच्या कृपेने स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांना अभिप्रेत असलेलं जीवन जगत आपण ते प्राप्त करण्याचा प्रयत्न करूया आणि त्यांच्याकडे तसे आशीर्वाद कृपा छत्राखाली आपण करत राहूया, त्यांची कृपादृष्टी आपल्यावरती राहावी अशी त्यांच्या ठिकाणी प्रार्थना करूया. हरिओम.
कर्म मार्गात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन यज्ञ भावनेनी केलेल्या कर्मामुळे आत्मकल्याण निश्चित प्राप्त होऊ शकेल. कर्मयोग अभ्यास आणि आचरण या विषयावर गेले काही महिने आपण अभ्यास करत आहोत. हा अभ्यास काही काळापुरताच मर्यादित न राहता तो आपण आयुष्यभर करतच राहू असा निश्चय आज आपण आपल्यापाशीच करूयात. 2 जूनला आपल्या वयोगटाची पूजनीय स्वामीजींबरोबर जी बैठक झाली त्यात स्वामीजी म्हणाले होते की 35 ते 50 हा वयोगट जबाबदार साधकांचा वयोगट आहे. स्थिरतेनी परमार्थ करणं या वयोगटामध्ये शक्य आहे आणि तशी स्वामीजींची आपल्याकडून अपेक्षा आहे. ती पूर्ण करण्यासाठी आपण सर्वच जण कटिबद्ध होऊया. कर्मयोगाच्या निष्ठापूर्वक आचरणाने आत्मकल्याणाकडे जाणाऱ्या मार्गावर जिद्दीने प्रवास करूया. यासाठी लागणारं बळ सद्गुरूंचे, स्वामीजींचे चरण आपल्या अंतःकरणात दृढ धरून ठेवल्यानेच मिळेल. स्वामींचे चरण धरावे जग सारे विसरून जावे हा भंग आता सद्भक्त सौभाग्यवती शैलजा पोळ सादर करेल आणि त्यानंतर पूजनीय स्वामीजींनी आपल्याला मार्गदर्शन करावं अशी आपल्या सर्वांच्या तर्फे मी त्यांना विनंती करते.
स्वामींचे चरण धरावे जग सारे विसरून जावे, मी ऐसे काही नुरावे सद्गुरुमय अवघे भावे. देहाते साधन करुणी सोहंसा मंत्र जपोनी एकत्वे गुरुचे भजोनी सेवे सादर भावे सद्गुरुमय अवघे भावे मी ऐसे काही नुरावे सद्गुरुमय अवघे भावे वाचेने गुरुचे भजावे कर्मानी गुरुचे पुजावे शुद्ध चित्त प्यार पावे चरणींचा रज कण भावे सद्गुरुमय अवघे भावे मी ऐसे काही नुरावे सद्गुरुमय अवघे भावे एकचिच्छा मकरंदा आत्मराज या वाहाता देहाची कैची चिंता गुरुस्वरूपी तल्लीन भावे सद्गुरुमय अवघे भावे स्वामींचे चरण धरावे जग सारे विसरून जावे मी ऐसे काही नुरावे सद्गुरुमय अवघे भावे सद्गुरुमय अवघे भावे
सद्गुरु स्वामी माधव नाथाय नमः। पस्तीस ते पन्नास वयोगटाचा पस्तीस ते पन्नास वयोगटांनी साकार केलेला हा युवास्नेह कार्यक्रम त्यांनी बरेच महिने जवळपास 2-3 महिने ज्या विषयावर अभ्यास करायचं ठरवलेलं होतं त्या विषयाचा अभ्यास करत त्यांच्यापैकी काही साधकांनी इथं सादर केला। आणि मी जसं म्हटलेलो होतो या वयोगटाची बैठक झाली तेव्हा वृषालीनी मला आठवण करून दिली की मी असं म्हटलेलो होतो की हा वयोगट हा जबाबदार साधकांचा वयोगट आहे तशा विशिष्ट जबाबदारीनी गांभीर्याने हा गंभीर विषय खरंच हाताळला गेला चांगला हाताळला गेला। भगवद्गीतेमध्ये जी अधिकरण आलेली आहेत त्या अधिकरणांमध्ये पहिलं अधिकरण हे अर्जुनाला केलेल्या आत्मविषयक उपदेशाचं आलं। जो देह संबंधितांना माझं म्हणत होता ते त्याचे माझे आपले होतेच त्यांनाच तो माझं म्हणत होता त्याच्या दृष्टीने त्याची काही चूक नव्हती। त्या युद्धामध्ये त्याचे बंधू मामे काके आजे असे शब्द आहेत असे सगळे मुलगे अशा चार पिढ्या एकमेकांच्या विरुद्ध लढण्यासाठी म्हणून उभ्या होत्या आणि त्याच्यामध्ये दोन्ही बाजूला त्याला आपल्या स्वतःचेच नातेवाईक दिसत होते. त्यांना अत्यंत प्रिय असं भीष्म आणि द्रोण समोरच्या बाजूला उभे होते. मज बहुत भीष्म द्रोणाचे वर्त तसे असं अर्जुन म्हणाला. हा पार्थू द्रोणाचा केला येणे धनुर्वेदू मज दिधला हा उपकारू काय आभारैला वधीचा याते. हा उपकार त्याचा वध करून काय पूर्ण करायचा की काय असं तो भगवंतांना विचारायला लागला. म्हणून अर्जुनाच्या ठिकाणी जे माझं होतं जे माझे ही गोष्ट होती आणि ती त्याला फार मोठी खटकली. युद्ध ही त्याला खटकणारी गोष्ट नव्हती. त्याने खूप युद्ध केलेली होती आतापर्यंत आणि त्याच्या हातून किती मंडळी गेली असतील याला काही सुमार नव्हता. त्याला रक्त हे नवीन नव्हतं तरी देखील तो रक्त लांछित राज्य घेऊन मी काय करू असं म्हणायला लागला. याचं कारण कुठेतरी स्वजनांचा वध होणार आहे. तो आपल्या स्वतःला मी मारणारा असं म्हणत होता आणि समोरच्यांना ते मरणारे असं म्हणत होता. अर्थात त्या मी मारणारा या गोष्टीमध्ये कर्तृत्वाचा अहंकार होता. युद्ध हे स्वाभाविक न्यायाने आपल्यापर्यंत आलेलं आहे याची जाणीव नव्हती. मोहामुळे तो ती जाणीव विसरून गेलेला होता. युद्धाला येईपर्यंत ती जाणीव होती. तसंही एका सज्जनतेच्या आवरणामुळं पांडवांच्या मध्ये शक्यतो युद्ध होऊ नये अशाच प्रकारचा मतप्रवाह अगदी सुरुवातीला श्रीकृष्ण शिष्टाईला गेला तेव्हा असं वर्णन एक सहदेव जर सोडला तो असं म्हणत होता की माझे हे भाऊ जर युद्धाला उभे राहणार नसतील तरी मी युद्ध करेन मला हा संधी मान्य नाही. आणि दुसरी द्रौपदी होती तिला संधी अमान्य होता. ती श्रीकृष्णांना म्हणालेली होती कि तू शिष्काईसाठी जाशील तेव्हा माझ्या या मोकळ्या केसांची आठवण हे मुकुंदा जरूर ठेव आणि मग तुला जे काय बोलायचं ते बोल. बाकी भीम देखील अर्जुन देखील युधिष्ठिर नकुल हे युद्धाला तितके अनुकूल नव्हते. पण नंतर युद्धाला उभं राहिल्यानंतर ते ज्या स्वाभाविक क्रमाने आलेलं होतं त्यामुळे तो उत्साहात होता. दोन सैन्यांच्या मध्ये माझा रथ नेहून उभा कर असं जेव्हा एखादा योद्धा म्हणतो दोन सैन्यांच्या मध्ये दुसरे योद्धे आहेत त्यांच्या बाणांच्या टप्प्यात आपला रथ घेऊन चल असं म्हणतो तेव्हा मोठं धैर्य आहे धाडस आहे. इतकी सोपी गोष्ट नाही. त्याचा स्वतःच्या पराक्रमावर विश्वास असल्यामुळेच तो तसं म्हणालेला होता. एकदा त्यांना पाहून तर घेतो कोण माझ्याबरोबर युद्धाला आलेले आहेत अशी सुरुवातीची भाषा होती. पण समोरचे नातेवाईक पाहून दोन्ही बाजूला असलेले तो गलित गात्र झाला. तो किंग कर्तव्य मूढ झाला. त्याला कर्तव्य काय याचा निर्णय त्यावेळेला घेता येईन असा झाला. त्यावेळेला कर्तव्य भावनेच युद्धाला उभा राहिला असताना त्याला त्यावेळेला निर्णय घेता येत नव्हता. शिवाय काही या लौकिक किंवा व्यावहारिक मोहाबरोबरच जो देहाचा मोह आहे बुद्धिमान पुरुषाला, बुद्धिमान याचा अर्थ ज्याला सारासार समजत, जन्म मृत्यू ज्याला समजतात, आपण मृत्यू लोकात आहोत याचं ज्याला भान आहे, अशा बुद्धिमान व्यक्तीला मृत्यूबद्दल होणारा खेद आणि आत्म्याची अविनाशिता याचा पूर्ण विसर पडून देह गेला म्हणजे सगळं गेलं अशा प्रकारची भावना निर्माण होते, तेव्हा तो अबोधाच्या भगवंतांच्या दृष्टीने अबोधाच्या परिसीमेवर जाऊन उभा होता. अर्जुनाला गीता सांगण्याचं कारण अर्जुन आणि श्रीकृष्ण यांचं सख्य होतं. श्रीकृष्णांचा अर्जुनाच्या बाबत विशेष प्रेम संबंध होता. शिवाय त्या पाचही भावांमध्ये अर्जुन हा त्या तऱ्हेने तरल होता, सेन्सिबल होता. अशा तरल व्यक्तींनी देहाच्या जाण्यामुळं गोंधळून जावं आणि हे स्वाभाविक होतं, पण अर्जुन ज्या तऱ्हेने बुद्धिमान होता त्या बुद्धीला आत्म्याच्या अमरतेविषयी काही कळत नाहीये, त्याला त्याच्याविषयी सांगणं गरजेचं आहे असं भगवंतांना वाटलं. भगवद्गीता सांगण्याची जी कारण आहेत त्याच्यामध्ये युधिष्ठिराला गीता सांगितली जाऊ शकत नाही. युधिष्ठिर हा गीतेचा गीता सांगण्याकरता अनधिकारी आहे, कारण युधिष्ठिराचं मन धर्माच्या संकल्पनांनी बद्ध झालेलं आहे. चांगलंच आहे, धर्माच्या संकल्पना जरी वाईट नसल्या तरी धर्माचं प्रिकंडिशनिंग होणं हे तितकंस ठीक नाही. धर्म जे जे सांगतो ते तारतम्य सोडून देखील आचरण करायला हरकत. धर्म अशा करता की त्या ठिकाणी आता तुम्ही बुद्धी चालवण्याची गरज नाही, म्हणून धर्माचं आचरण, कारण प्रत्येकाच्या ठिकाणी एवढी बुद्धी नसते. असं असल्यामुळं धर्मामध्ये जे सांगितलेलं आहे तसं वागा म्हणजे ठीक आहे, हा सर्वसाधारण न्याय. धार्मिकांचा पक्षी धार्मिक हा परमार्थी असणं फार कठीण दिसत, धार्मिक अध्यात्माकडे वळणं फार कठीण होत, धार्मिक आत्मा मिळवण्याच्या शास्त्राकडे वळणं हे फार कठीण होत. राजधर्माप्रमाणे द्यूत खेळणं, कोणी जर द्यूताकरता आवाहन केलं तर द्यूत खेळायला बसणं तो काही जुगारी मनुष्य नव्हता, पण राजधर्माचं पालन करण्यासाठी आणि जे राजशिष्टाचार आहेत आनंदाने खेळण्याची गोष्ट आहे, त्याच्यात कपट झालं. आनंदाने थोडस खेळणं हे दोन राजे एकत्र आल्यानंतर दुसऱ्या राजाने डावलू नये म्हणून वाटेल त्या गोष्टी पणाला लावून सर्वस्व त्याला नागून सोडणं हे चुकीचं आहे. मी एक विनोद वाचलेला होता की बाईसाहेब गावाहून परत आल्या, बेल वाजवत आहेत पहिल्या चित्रामध्ये, कार स्वतः चालवत उतरल्या, बेल वाजवत आहेत. दुसरं चित्र सगळं रिकामं घर आणि त्यांचा नवरा सट्ट्यापट्ट्याच्या अंडरपॅन्टवर उघडा दार उघडतो आहे. आणि तिसरं चित्र असं होतं की आपण नवीन घेतलेला जो ड्रायव्हर आहे त्याच्याबरोबर काल पत्ते खेळायला बसलो, तो पत्ते खेळण्यात फारच हुशार आहे असं तो बायकोला सांगतोय. सगळं घर रिकाम, तो पत्ते खेळण्यात फारच हुशार आहे असं म्हणतो. आपल्याला कपट होत असताना देखील धर्माचं आचरण हा गीता ऐकण्यासाठी अयोग्य मनुष्य आहे. धर्माचं आचरण एका मर्यादेच्या पलीकडं, भीम हा भीम आणि दुर्योधन यांच्यामध्ये तसा फारसा फरक नाहीये. भीम हा वडील बंधूंच्या आज्ञेत आहे ही एक गोष्ट, आईच्या आज्ञेत आहे ही दुसरी गोष्ट. महाशक्तिमान आहे ही तिसरी गोष्ट. पण जो केवळ आज्ञा पाळू शकतो आणि दुसऱ्याच्या आज्ञेमुळं ठीकठाक जीवन जसं आहे अशी व्यक्ती केवळ आज्ञा पाळतो आणि ती भावाची, आईची वगैरे, अर्जुनासारखी सद्गुरूंप्रती असणारी तरलता, शरणागतता याची भीमाला कल्पना नाही. भीम गीता ऐकण्यासाठी अयोग्य व्यक्ती आहे. सहदेव आणि भीम यांच्यात फार महाभारतात फरक केलेला नाहीये. भीमाची ती एक छोटीच आवृत्ती आहे. नकुल आणि सहदेवांबद्दल फार उल्लेख नाही. तरी देखील या युद्धाकरता तुम्ही कोणी तयार नसलात तरी मी युद्ध करणार असं सहदेव म्हणालेला होता. अशा रीतीने ज्या कारणाकरता अर्जुनाला जवळ केलेलं होतं आणि जो त्यातल्या त्यात खरोच त्यांच्या धर्मकार्यासाठी देखील उपयोगी पडेल असा, साधन होऊ शकेल असा, आणि दुसरं म्हणजे याला काही सांगण्या कुठेतरी एक जी पातळी असते त्या पातळीच्या अंगाने देखील श्रीकृष्णांनाही ज्याच्याशी मैत्री करावी वाटेल असा, पाचही पांडव तसे योग्य होते. तरी त्यात अर्जुन हा अधिक होता आणि त्यांनी असं म्हणावं. त्यांच्या कानावर आत्म्याची अमरता राजकुमार होते. सर्व बाजूनी त्यांचं शिक्षण झालेलं होतं. धर्मशील होते, नम्र होते. भगवद्गीता सांगण्याचं प्रयोजन या कारणाकरता झालं हे पहिलं अधिकरण आहे गीतेचं. पण गीता उपदेशाचं जे दुसरं, पण उपदेशाचं पहिलं अधिकरण ते म्हणजे आत्म्याची अविनाशता भगवंतांनी सांगितली. अर्जुनाला दिलासा देण्याची गरज होती. एकतर जन्मलेले आहेत ते मरणारच आहेत, मेले तरी देखील परत जन्माला येणार आहेत आणि हा क्रम चाललेला आहे. तू मारले नाही तरी मरणार आहेत. आणि मरणार आहेत म्हणजे यांचे देह पडणार आहेत. हे अविनाशी आहेत. अव्यक्तोयम अचिंत्योयम अविकार्योयम उच्चते. हा आत्मा अव्यक्त, अविनाशी, अविकार असा आहे. न जायते इंद्रियते वा कदाचित. याला जन्म मृत्यू नाही. नायम भूत्वा भविता वा न भूयः. याच्याबद्दल हा पूर्वी होता किंवा आत्ता आहे किंवा पुढे कधीतरी असणार आहे अशी भाषा चालत नाही जी देहाच्या बाबत चालते. हा नेहमीच नित्य, सर्वगत, स्थाणु, अचल, अयम सनातन, हा नित्यच असतो. याच्या अधिष्ठानावर देह येतो, देह जातो. याच्या अधिष्ठानावर परत गेलेला देह वेगळा देह घेऊन हा येतो. हे अर्जुनाला सांगण्यामध्ये केवळ काहीतरी चलाखी करायची, अर्जुनाला निर्भय बनवायचा आणि युद्धाला प्रवृत्त करायचं, काही होत नाही रे हे, काय आत्म्याला मरण नाही असं म्हणून युद्धाला लावायचं, एवढा हेतू नव्हता. केवळ एवढाच हेतू नव्हता. तर हा मित्र आहे, सखा आहे, याला एक गुह्य गुप्त अशी गोष्ट सांगितली तर समजेल या भावानी भगवंतांनी सांगितलं. आणि हा आत्मा प्राप्त करण्यामध्ये शांती आहे, समाधान आहे, जीवनाची इति कर्तव्यता त्याच्यात आहे. रक्तलांछित भोग किंवा पराभव किंवा जय एवढंच जीवन नाहीये. खूप संपत्ती मिळवणं, मिळवलेली घालवणं, फार जपून जपून व्यवहार करणं एवढ्याच करता जीवन नाहीये. कर्तव्यात्मक आचरण हे त्याच्यामध्ये आहे, तरी देखील आत्मसमाधान, आत्मशांती, आत्मतृप्ती या गोष्टी जीवनामध्ये महत्वाच्या आहेत असं भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं आणि त्याकरता भगवद्गीतेचा उदय झाला. म्हणून हे ज्ञानप्रधान शास्त्र आहे, हे कर्मप्रधान शास्त्र आहे असं शक्यच नाही. याच्यात कर्म सांगितलं गेलं हे खरंच आहे, पण ज्ञानप्रधान शास्त्र असलं तरी देखील ज्ञान ज्याला होणार त्याला कर्म करावं लागतं ही त्याची अडचण आहे. कर्माचा खोडा म्हणून जी गोष्ट सांगितली कर्माचा खोडा ही अशी गोष्ट आहे की असं सगळं आता ऐकायला कसं छान वाटत होतं, न जायते म्रियते वा कदाचित वगैरे, पण प्रत्यक्षतः आपल्याला कर्म करावी लागतात. त्याच्यामध्ये पोट भरण्याच्या कर्मापासून सगळी कर्म आली, सर्व इंद्रियांची तृप्ती आली, आत्म्याचा संबंध कुठं आला. म्हणून एक ध्येयरूपी जीवन आहे आणि दुसरं जीवन पार तुम्हाला या कशाशी संबंध नसलेला देह वर्तन करणार आहे त्यासंबंधी आहे. इतका व्हास्ट डिफरन्स. केवळ तत्वज्ञानात रमून तर काही चालत नाही, कर्म तर करावी लागतात. मग आता ती कर्म अशा बेतानी करायची, कर्मयोग याकरता सांगितला गेला की कर्म आता अशा बेतानी करायला पाहिजेत की जेणेकरून मानवी जीवनाचं जे इति कर्तव्य आहे ते साध्य होईल, परत कर्माचा व्यवहार आहे तो चालू ठेवायलाच लागेल, त्याच्यापासून दूर पळून जाता येणार नाही. आणि म्हणून भगवद्गीतेमध्ये कर्मयोगाला ज्ञान कर्म योगाला संन्यास योग, कर्मयोग आणि संन्यासेची तुलना त्याकरता आली. आणि आत्मज्ञान प्राप्त करायचं झालं तरी देखील अनाश्रितः कर्मफलं कार्यं कर्म करोति यः, कर्मफळाच्या ठिकाणी अनाश्रय धरून जो कर्म करतो मग तो संन्यासी म्हणा, कर्मयोगी म्हणा, काहीही म्हणा त्याला, पण कर्मफळाच्या ठिकाणी आश्रय न धरता, कर्म मी करतो असा विशेष भाव न धरता कर्म करायला पाहिजे. हे जमण्यासाठी ध्यान आलं, नाहीतर दुसऱ्या अध्यायात गीता सांगून संपलेली आहे. तिसऱ्या अध्यायात कर्मयोग सांगितला की जो तुम्ही अभ्यासाला घेतलेला होता, या कर्माचाच एक भाग पुढे चौथ्या अध्यायामध्ये आला, त्याला विकर्म असं भगवंत म्हणाले. ती साधनारूपी कर्म सांगितली. जी कर्म म्हणून आपण करतो ती कर्मच आहेत, प्राप्त कर्तव्य कर्म आपण करतो असं गृहीत धरलं तरी देखील तेवढ्यावर भगवंतांचं समाधान नाही, विकर्म करायला पाहिजेत असं भगवंतांनी सांगितलं. पण तो पुढे आला विषय. विकर्म म्हणजे साधनाविषयक कर्म, जसं नामस्मरण करणं हे कर्मच आहे, ध्यान करणं हे कर्मच आहे, ज्ञानेश्वरी इत्यादी वाचन पारायण हे कर्मच आहे, याही कर्मांचा जीवनात समावेश असावा. कोणी नारायणनी सांगितलं की कर्माचं एक बाह्य फळ आहे, कर्माचं एक अंतरफळ आहे. बाह्य फळ म्हणजे मान मरातप, गाडी घोडा, संपत्ती इत्यादी, किंवा बाह्य फळ म्हणजे संपत्तीचा नाश, अशा पद्धतीने होणार ते बाह्य फळ आहे. एक अंतरफळ आहे, ते अंतरफळ म्हणजे चित्तशुद्धी, समाधान, आनंद, प्रेम, किंवा अंतरफळामध्ये देखील तळमळ, कटकट, उद्वेग, संताप ही देखील अंतरफळ आहेतच. कर्म योग्य रीतीने जर घडली तर अंतरफळ समाधान, शांती, आनंद, तृप्ती अशी मिळतील. कर्म जर धड नाही घडली तर कटकट, चिडचिड, उद्वेग, संताप अशा प्रकारची अंतरफळ मिळतील. ही अंतरफळ अशा प्रकारची तळमळ, चिडचिड, संताप, कटकट मनुष्याला चित्ताला ग्रासून राहतात, मनाला ग्रासून राहतात, चित्तावर संस्कार करतात, मनावर संस्कार, बुद्धीवर संस्कार करतात. तसंच आनंद, प्रेम, समाधान, शांती ही मनावर परिणाम करतात, चित्तावर परिणाम करतात, अंतःकरणावर परिणाम करतात. पण ही जी अंतरफळ आहेत ती कर्माची अंतरफळ आहेत. समाधान म्हणजे कर्म जितपत समाधान देऊ शकतं तितपत. म्हणून कर्माचं जे समाधान सांगितलेलं आहे ते समाधान आत्मसमाधान शक्यच नाही, पण कर्तव्य जर केलं तर एक समाधान मिळतं. कर्तव्य केलं तर एक शांती मिळते, तुम्हाला त्याचा अनुभव असेल. कर्म ज्या बेतानी अंतरफळ देऊ शकतं त्या बेतानी अंतरफळ कर्मापासून शांती, समाधान, आनंद, तृप्ती ही मिळवायला हवीत. बाह्य फळ मिळतील न मिळतील, बाह्य फळाकडे फार दृष्टी ठेवू नका असं म्हटलं, पण अचूक कर्म केली तर बऱ्याच वेळेला त्याची बाह्य फळ योग्य ती मिळू शकतील. एखाद वेळेला मिळणार नाहीत, त्याला भगवंत दैवम चैवात्र पंचमम म्हणतात, काही इलाज नसतो. पण अंतरफळ मात्र जरूर मिळेल. तसं विकर्म जे आहे त्या विकर्माला बाह्य फळ काही नाही, ही एक अजून गंमत आहे. साधनेची कर्म आहे त्याला बाह्य फळ काहीच नाही. स्वामीजी म्हणायचे की तुम्ही सकाळी उठून दुधाची पिशवी आणायला गेलात तर दूधवाला तुम्ही ध्यानाला बसतो म्हणून तुम्हाला 2 रुपये कमी दुधाची पिशवी देणार नाही. बाह्य फळ काही नाही. किराणा मालाचा दुकानदार 1-5 रुपये स्वस्त साखर देणार नाही. बाह्य फळ साधनेच्या कर्मांना काही नाही. साधनेच्या कर्मातून जे बाह्यफळाची इच्छा धरतात त्यांचं पतन होतं. बघा, साधनेची कर्म ही आत्मसमाधान देतात, आत्मशांती देतात, आत्मतृप्ती देतात. म्हणजे कर्माची अंतरफळ देखील समाधान देतात, पण साधनेची अंतरफळ आत्मसमाधान देतात. केवळ समाधान मनाच्या पातळीवरची एक गोष्ट आहे, कर्तव्य उत्तम केल्याचं समाधान. पण आत्म्याला प्राप्त होण्याचं समाधान ही अजून एक वेगळी गोष्ट आहे. म्हणून कर्म करत असताना त्याच्या बाह्य फळाकडे जरा दुर्लक्ष, फळही येतच असतात. कर्म केलं की फळ मिळतच. तुम्ही लक्ष देऊन करा, जे त्याच करता करतोय असं समजून करा, न समजून करा. बाह्य फळ मिळणार, अंतरफळ मिळणार. जसं चेंडू भूमीवर हपटला की तो येणार वर उसळून, तसं कर्म केलं की प्रतिक्रिया म्हणून त्याचं फळ मिळणार. ही जी कर्म आहेत ही कर्म प्रेमानी, भक्तीनी, यज्ञ भावनेनी म्हणजे सेवेच्या भावनेनी समर्पण भावनेनी आणि स्वार्थ त्यागाच्या भावनेनी असे गीतेचे शब्द आहेत. सेवेची भावना म्हणजे सेवा घडते आहे एवढंच लक्षात ठेवलं म्हणजे सेवेची भावना झाली. त्याचाही अतिरेक नसावा. सेवा होती आहे एवढं कळलं. उदाहरणार्थ वृषाली शाळेत शिकवते, सेवा होते आहे एवढं लक्षात ठेवलं म्हणजे झालं. आपण सेवा करतो आहोत असा असा भाव नसला तरी चालेल. आपल्या हातून ही सेवा घडते आहे. तुम्ही जिथं जिथं कुठं काम करत असाल त्या कामाने समाज पुरुषाची सेवा होते आहे. प्रत्येक कर्माने समाज पुरुषाची सेवा होते त्याला त्यांनी देव असं म्हटलं. सेवा होते आहे फक्त ती सेवा होतीये एवढं लक्षात घ्यावं. कर्माची कटकट मागे लागली अशी वृत्ती नसावी एवढंच ते म्हणतात. त्याच्यामध्ये आपलं अंतःकरण मन सगळं ओतून कर्म करावं आणि हा स्वार्थ त्याग हा विशेष शब्द तिथं आला कारण इंद्रिय असल्यामुळं स्वार्थाचा धोका नेहमीच संभवतो. मन असल्यामुळं देखील त्यामुळं हे व्यापक समाज पुरुषाला अर्पण होत आहे होणार आहे अशी भावना असावी. रोज उठून स्वार्थ त्याग काय आला आहे. रोज उठून सेवा 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 होती असं लक्षात घ्यावं. समर्पण भावना तर असावी आणि आपला जो स्व आहे तो मिळवण्याचा प्रयत्न करत असल्यामुळं देहाला स्व समजत नसल्यामुळं मुळातच त्या स्वचा त्याग केल्यामुळं अर्थात स्वार्थाचा त्याग करतो आहे अशी भावना असावी. हे सगळं मानसिक आहे. अशा पद्धतीने ज्याची कर्म घडतात त्याला यज्ञ असं म्हटलेलं आहे. आणि हा यज्ञ कोणाला संतुष्ट करतो. आपल्या खेरीज अन्य मानव त्यांची सेवा होते. प्राणी मात्र प्राणी पशु पक्षी काय आणि पर्यावरण निसर्ग हे आपल्या भोवती असणारे देव आहेत यांची सेवा घडते. त्या सेवेनी देव संतुष्ट होतात. तुम्ही झाडाला पाणी घाला ते फळ देत. तुम्ही एक दाणा पेरा 200 दाणे असलेलं कणीस येत. तुम्ही दुसऱ्याला मदत करा कोणीतरी तुम्हालाही मदत करत. तोच करेल इतका ट्रॅक ठेवू नका. कोणीतरी तुम्हाला मदत करेल. थोडक्यात देव संतुष्ट होतात कर्माने. आणि देव संतुष्ट होतात तेव्हा देव भरभरून देतात. एकतर संतुष्टी देतात आणि धनधान्य समृद्धी देतात. आणि कर्म करणारा जो आहे तो या सेवा समर्पण स्वार्थ त्याग या भावनेनी कर्म झाल्यामुळं त्याला अंतरफळ मिळतं समाधानाचं. त्यामुळे तो समाधानी होतो. समजते मी काय म्हणतोय ते. जे कर्माची उकल अशी आहे तो समाधानी होतो. त्याला समाधान मिळतं. ते कर्मातलं समाधान आहे. कर्म जितपत देऊ शकतं कर्तव्य कर्म ते समाधान त्याला मिळतं. कर्म करण्याची केल्याची एक तृप्ती संतुष्टता आहे ती त्याला प्राप्त होते. तसंच देव समृद्ध झाले की देव देतात म्हणून त्याला फलस्वरूप काही गोष्टी मिळतात. या फलस्वरूप ज्या गोष्टी मिळतात त्याच्यात भगवंतांनी अजून एक सांगितलं. जे मिळतं त्याच्यातलं काही परत देवांना अर्पण करायचं. आणि जे उरलेलं आहे ते प्रसाद म्हणून स्वीकारायचं. अशी एक निर्मळ जीवनाची योजना भगवंतांनी समाजासमोर मांडली. याच्यावर सध्या प्रवचन चालली आहेत. परवा कोणीतरी सांगितलं तुम्ही दिलं नाही तर मग इन्कम टॅक्स म्हणून तेच कापून घेतात. याचं कारण तुम्ही आपणहून देत नाही म्हणून ते कापून घेतात. ते देवांना परत द्यायचं आहे. तुम्हाला जे मिळतं त्याच्यातलं देवांना परत द्यायचं आहे. पण अशा रीतीने अर्पण करणारा जो आहे त्याला अर्पण केल्याचं अजून एक सुख मिळतं. इन्कम टॅक्स आणि कायदे द्या सोडून तर त्या कंपल्सरी गोष्टी आहेत. त्याच्याही पुढे जाऊन करावं अशा विषयाच्या वेळेला स्वामीजी सांगायचे. त्याच्याही पुढे जाऊन करावं. जो भुकेला आहे जिथं गरज आहे आणि तुम्हाला शक्य आहे फार सगळं तुमचं काढून द्या असं नाही. असं म्हणून मग ते हळूच म्हणायचे म्हणून केंद्राला द्यावं असं म्हणायचंय. आणि खरंच आहे ते. आणि उर्वरित आहे ते मोठ्या ज्या प्रेमानी ज्या भक्तीनी कर्म केली त्याच प्रेमानी त्याच भक्तीनी प्रसाद म्हणून त्याचं ग्रहण करावं. तात्यासाहेब केतकर नाही का पगार आला की महाराजांच्या फोटो समोर ठेवायचे आणि महाराजांकडून प्रसाद म्हणून घ्यायचे. त्यांना मिळायचा कचेरीतून ते जिथं काम करायचे तिथे. पण तो आला की ते तिथं ठेवायचे आणि महाराजांनी दिला अशा पद्धतीने मग तो आता प्रसाद झाला. आणि तैर दत्तान अप्रदायेभ्यो यो भुंगते हे तेन एव सहा. त्यांना देऊन न देता जो केवळ स्वतः सगळं भोगतो तो चोर समजला पाहिजे. कारण तो स्वार्थी आहे. तो सेवेची भावना चुकला. तो समर्पणाची भावना चुकला. ही कर्माची ब्रँच झाली बर का. आणि दुसरी एक विकर्माची चालूच आहे. ज्याच्यात नामस्मरण आहे ध्यान आहे प्रार्थना आहे तिथं काय घडतं. तिथं जर बाह्य फळ अपेक्षित असेल तर त्याचं पतन होतं. तो ढोंगी हे लोकांना समजतं. तो त्याच्यातून जर काही मिळवायचा प्रयत्न करत असेल तर ती तर फारच अक्षम्य चूकच आहे. फार कमी लोक समजा असं करतील. पण विकर्म म्हणजे ध्यान नामस्मरण उपासना ही जी कर्म चालतात या कर्मातून एक अंतरफळ मिळायला सुरुवात होते. एकाग्रतेनी ज्ञानपूर्वक समजून उमजून भक्तीनी प्रेमानी ही देखील कर्म करावीत. एका बाजूची जशी पूर्तता आहे तशा या बाजूनी जीवनाची जी पूर्तता आहे त्याच्यामध्ये चित्तशुद्धी होते. या कर्मांनी देखील मगाच्या चित्तशुद्धी होतेच. पण ती कर्माजोगती होते तितपत होते. पण या ध्यानासारख्या नामस्मरणासारख्या कर्मांनी अधिक चित्तशुद्धी अधिक अंतकरण शुद्धी अधिक मन शुद्ध होणं असं घडतं. बुद्धी आग्र होते. सूक्ष्म परमात्मा जाणण्यासाठी योग्य होते. दृश्यतेतू अग्र या बुद्ध्या सूक्ष्म या सूक्ष्मदर्शिकी असं जे म्हटलेलं आहे तो सूक्ष्म परमात्मा त्याचा प्रकाश तिच्यामध्ये पडतो. अंतःकरण पवित्र होऊन जात शुद्ध होत तो आत्मदर्शनाला योग्य होतो. त्याला आपल्या आत ज्या कारणाकरता भगवद्गीता सांगितली अजः नित्यः शाश्वतः अयम पुराणः तसा अज नित्य शाश्वत पुराण सनातनापि नवः असा आत्मा आपण आहोत असं लक्षात येतं. खरं याकरता सगळं चाललंय. हे कर्म प्रकरण नाईलाजाने आलं. कारण काय करणार देह आहे तर मग त्या गोष्टी नीट सांगायला पाहिजेत म्हणून. पण जीवनाची इति कर्तव्यता या विकर्मांमुळं अशा रीतीने साधते. ज्याला आपण आत्मा असं लक्षात येतं त्याला त्याच्या पुढच्याच अभ्यासात तोच आत्मा सर्वाघटी व्यापून राहिलेला आहे भरून राहिलेला आहे असा व्यापक परमात्मबोध होतो. त्यामुळे त्याचं जीवन अधिक प्रेमळ कृपाळू क्षमाशील दयावान उपकार करणार, दया करणे जे कुत्रासी तेची दासा आणि दासी, असं सर्वत्र विश्वदर्शन घेण्यासाठी योग्य, सर्व विश्वामध्ये प्रभू पाहण्यासाठी योग्य अशा प्रकारचं चित्त, बुद्धी, अंतःकरण त्याची तयार होते. तो व्यापक विराट परमात्म्याशी एकरूपता साधतो. अशा रीतीने आता एक समीकरण तयार झालं. बघा, कर्माच्या ब्रँच मधून कर्म करत असताना यज्ञ भावनेनी केल्यामुळं एक फळ प्राप्त होतं. त्या फळातला काही भाग परत तो विराट व्यापक अशा यज्ञ पुरुषाला म्हणजे समाजाला अर्पण करतो, काही भाग, आणि उर्वरित भाग प्रसाद म्हणून स्वतःकडे ठेवतो. त्याची दिनचर्या, जीवनचर्या यामुळे चालते, सुखानी चालते, प्रेमानी चालते, त्याला काही कमी पडत नाही. एक अधिक अशा कर्तव्यात्मक कर्माचं कर्म देऊ शकेल एवढं अंतरफळ त्याला मिळतं. तुम्हाला माहितीये, तुम्ही एखाद्या कर्तव्यात चुकलात, तुम्हाला रुखरुख लागून राहिली, माझ्यापाशी एक गृहस्थ आले, ते असं म्हणत होते की आईला वेळेवरी ऍडमिट केलं नाही, वेळेवरी उपचार केले नाहीत, आईचं दुखणं वाढत गेलं आणि वाटायचं अधून मधून, पण मी ते केलं नाही. आई गेली, तिची बोच भरून काढण्यासाठी म्हणून मी गोंदवल्याला जाऊन राहिलो, सज्जनगडला जाऊन राहिलो, नाम घेतलं, ध्यानाला बसतो, संत असतील तिथं जातो, पण हे कर्तव्य कर्मामध्ये जर अपूर्णता असेल किंवा ते जर बजावलं नसेल तर मिळणारं असमाधान कशानेच भरून निघत नाहीये, असं म्हणाले. म्हणजे तो जो अर्धा मुंगूस सोन्याचा व्हायचा राहिलेला होता ना, तशी परिस्थिती होते. आणि जर कर्तव्य कर्म उत्तम पार पाडलं असेल तर या बाह्य प्रसाद रूपी फळाबरोबर त्याचं जीवन जे उन्नत होतं त्याच्याबरोबर कर्माच्या योग्यतेची शांती, कर्तव्याच्या योग्यतेची शांती नेहमीच त्याला मिळते. त्या शांती समाधानात तो असतो. म्हणून ही बाह्य कर्मफळ प्रसादपूर्वक ग्रहण होणं, अधिक कर्म जितकी देऊ शकतील तितकी अंतरफळ, समाधान, शांती, तृप्ती अशी सहजगत्या त्याच्या जवळ असणं, अधिक विकर्मातून केवळ आत्मसुख, आत्मसमाधान, आत्मशांती अशी अंतरफळ मिळणं, इज इक्वल टू नैष्कर्म्य आत्मबोध. एवढं असेल तरच नैष्कर्म्य आत्मबोध, म्हणजे सगळं काही करत असताना आपण आत्मा आहोत आणि यत्किंचितही काही करत नाही अशा प्रकारचा दृढ बोध तरच राहतो. याला चौथ्या अध्यायात भगवंतांनी कर्मणी अकर्म असं म्हटलेलं आहे. उदंड कर्म करत असला तरी देखील त्यापासून तो अत्यंत अलिप्त आहे असा भाव त्याला मिळतो. अर्जुनाला देखील उपदेशाच्या करता म्हणून भगवंतांनी हीच गोष्ट सांगितली आणि ही गोष्ट सर्वांना लागू आहे, मनुष्य मात्राला लागू आहे. कर्मयोग, अभ्यास आणि आचरण हा जो विषय आहे, हा विषय अशा तऱ्हेने गीतेने ज्या कारणाकरता गीता सांगितली गेली आणि भगवंतांची अर्जुनाकडून विशेष करून त्या पाच भावांपैकी जी अपेक्षा होती ज्या कारणाकरता हे सांगितलं गेलं आणि अर्जुनाने हे प्राप्त करावं म्हणून सांगितलं गेलं. अर्जुनाच्या निमित्ताने आपलं तत्वज्ञान तर सांगू, अर्जुन जाऊ देत बाजूला, बाकीच्यांना उपयोग होईल एवढी भावना अशी नव्हती. निमित्त करो नि पार्थाते दुभिन नली जगापुरते श्रीकृष्ण गाय असं खरंच ज्ञानेश्वर महाराज म्हणाले. पण अर्जुनाचं कल्याण व्हावं हाही हेतू होताच, पण त्या निमित्ताने आपल्याला देखील हे कळलं असा ज्ञानेश्वर माऊलींच्या सांगण्याचा भावार्थ आहे. तुम्ही किती मोठा अभ्यास, आणि हा खरंच जीवनभराकरता अभ्यास आहे. हा अभ्यास साधला की सगळं साधलं. आणि मला खरंच आनंद असा वाटतो की एक तर याच्या योग्य त्या तत्वज्ञानात्मक तपशिलामध्ये अभ्यासामध्ये आपण प्रवेश करणं आणि त्याच्या बरोबरीने हे जीवनामध्ये कसं उतरलं जाईल याच्याकरता देखील आपल्या कर्मांवर देखील लक्ष ठेवणं, त्या कर्मामध्ये अर्थात साधनेची कर्म आणि कर्तव्य कर्म ही दोन्ही आली अशी सांगड घालून आपण जर चालू तर या केंद्रातून फार मोठी निर्मिती होईल असं मला वाटतं. ही सामान्य गोष्ट नाही. ही एवढी जरी समज आली एखाद्याला मी आता बोलतोय तेवढी, तरी केवढी मोठी गोष्ट आहे. तुमच्या असं लक्षात येईल की साधं बोलणं नाही घडलेलं जे तुमच्याकडून घडलं, ते जो इथं विषय झाला तो विषय अशा पद्धतीने सांगितलं जाणं, श्रवण होणं, त्याच्यावर चिंतन करणं आणि अभ्यास करणं ही फार मोठी गोष्ट आहे. स्वामीजी म्हणायचे की इथं लकडी पुलावर किंवा डेक्कन वर फर्ग्युसन रोडवर किंवा लक्ष्मी रोडवर चालणाऱ्या एखाद्या माणसाला धरा, त्याचा खांदा हलवा आणि त्याला विचारा की कर्मणी अकर्म काय असतं, तर तो एकदा असा खालपासून वरपर्यंत तुम्हाला पाहिल, काहीतरी आहे म्हणून निघून जाईल. कारण जीवनाविषयी एवढा विचार कोण करतो, त्याच्याऐवजी वडापाव मिसळ आणि काय, वडापाव मिसळ पाणीपुरी आणि काय, आज आमच्या घरी काहीतरी आहे काय नाव विसरलो, काय ग रगडा पॅटीस हे कितीतरी सोप आहे, किती सोप आहे हे फार सोप आहे. म्हणून या जीवनाकडे पूर्ण पाठ फिरो असं काही नाहीये. म्हणजे जो तुमच्याकडे पाहून जरा असं करेल त्याला काय माहिती की हे रगडा पॅटीस खातात. मला असं वाटतं की आज जर स्वामीची ते चैतन्य रूपाने आहेतच, तरी देखील तुम्ही जे बोललात ते त्यांनी ऐकलं असतं प्रत्यक्ष, तर त्यांना किती संतोष झाला असतो. आता तसं होऊन त्यांना आपण अधिक संतोष देऊया. हरी ओम तत्सत. बोला पुंडलीक वरदे श्री ज्ञानदेव तुका, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधव महाराज की जय. सब संतन की जय. जय जय.